श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, मागील दोन श्लोकांमध्ये योगभ्रष्टाची लक्षणे, योगभ्रष्ट आणि योगभ्रष्टानंतर कसं त्याला पुढल्या जन्मात एका नीतिमान कुळात जन्म मिळतो आणि अत्यंत लहान वयातच त्याला आत्मज्ञान प्राप्त व्हायला सुरुवात होते, तैशी दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते। आणि मग असं झाल्यामुळे तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्र स्वयंभे निघती मुखे। त्याच्या मुखातून लहान वयातच सगळे शास्त्र आपोआपच निघू लागतात आणि आपण तर या 800 वर्षाच्या पूर्वीच्या काळामध्ये ज्ञानेश्वरांच्या काळात पाहिलं की फक्त त्याच्याच तोंडातून वेद नव्हते निघत, त्यांनी रेड्याच्या तोंडातून सुद्धा वेद वदवून घेतले होते। अशी ती उच्च स्थिती त्याला प्राप्त होत असते आणि त्या योगभ्रष्टाची पूर्वीची साधना कधीही वाया जात नाही। या अध्यात्म क्षेत्रामध्ये हेच एक वैशिष्ट्य आहे की या जन्मात केलेला अभ्यास तो तुमच्या प्रारब्धामध्ये तो बांधला जातो आणि पुढचा जन्माचा अभ्यास तिथपासून पुढे सुरू होतो, त्याप्रमाणे या आत्म्याला पुढचा जन्म मिळत असतो। आज 44व्या श्लोकापासून, 44व्या श्लोकापासून पुढे निरूपण चालू ठेवूया आणि या 6व्या अध्यायाचा भाग घेऊया। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि साहा जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते। जरी तो परतंत्र असला तरी पूर्वजन्मींचा योगाभ्यास त्याला आपल्याकडे ओढतो। म्हणजे परतंत्र असला म्हणजे तो एक्झॅक्टली त्या सेक्टमध्ये त्या संप्रदायामध्ये नसला जरी तरी तो पूर्वजन्मीचा अभ्यास त्याला आपल्याकडे ओढतो। फार कशाला, योगासंबंधी केवळ जिज्ञासू असूनही शब्द ब्रह्मांचे तो अतिक्रमण करतो आणि वेद रहस्यासारखे गूढ अभिप्राय आणि समाधीचा अनुभव हे याच स्थितीत त्याला सहज साध्य होते खूप लहान वयातच। आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीविता जाहली होती अवधी मग तोची पुळती निरवधी नविलाहे तेथ सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवलिळा पाताळ धने तैसे दुर्भेद जे अभिप्राय गुरुगम्य हनठाय तेथ सौरसे वीण जाय बुद्धी तयाची बळीये इंद्रिये येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळो चिलागे ऐसे नेणो काय आपैसे तया तेची कीजे अभ्यासे समाधी घर पुसे मानसाचे जाणिजे योगपीठीचा भैरवू काय हा आरंभरंभेचा गौरवू की वैराग्य सिद्धीचा अनुभवू रूपाला हा संसार उमाणिते माप का अष्टांग सामग्रीचे दीप जैसी परिमळेची धरीजे रूप चंदनाचे तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्ध भांडारी हुनी काढिला दिसे तेणे माने रुढला साधक दशी। आणि मागल्या जन्मांची चांगली बुद्धी जी त्याला मागील जन्माचा शेवट होण्याच्या वेळी प्राप्त झाली होती, तीच चांगली बुद्धी मग या जन्मी त्याला सतत नवी प्राप्त होते। त्या बुद्धीमध्ये आणखी भर पडत जातो, आणखी आणखी ती बुद्धी शुद्ध होत जाते। एखादा भाग्यवान पुरुष पायाळू असून त्याला डोळ्यात घालण्याला दिव्य अंजन मिळाल्यानंतर त्याला जसे पाताळातील द्रव्य, पाताळात लपलेले धन सहज दिसते, जमिनीखाली दडपलेले धन, जमिनीखालील पाणी हे सहज दिसू लागते, त्याप्रमाणे ज्या सिद्धांतांमध्ये बुद्धीचा प्रवेशच होत नाही अथवा जे सिद्धांत केवळ गुरुकडून खरोखर कळावयाचे असतात, ते सिद्धांत किंवा त्या सिद्धांतात त्याची बुद्धी प्रयत्न न करता सहजपणे प्रवेश करू शकते। बलवान इंद्रिये मनाच्या अधीन होतात, मन प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायू अनायासे मूर्धनी आकाशास मिळू लागतो। म्हणजे हा अष्टांग योगाचा अभ्यास सहजासहजी त्याच्या हातून घडत असतो। असे सहजच कसे काय होते हे समजत नाही, मात्र हा अभ्यास, ध्यानाचा अभ्यास त्याला आपोआप येतो व समाधी त्याच्या मनाचे घर विचारत विचारत त्याच्याजवळ येते। म्हणजे त्याला कमी प्रयत्न करून सुद्धा समाधीपर्यंत पोहोचता येते। हा योग भ्रष्ट पुरुष योगरूपी आसनावरील जणू काय भैरव देवच आहे अथवा योगारंभरूपी केळीची शोभाच आहे किंवा जणू काय वैराग्याच्या पूर्णतेचा मूर्तिमंत अनुभवच आकाराला आलेला असतो। हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचे मापच किंवा अष्टांग योगाची सामग्री दाखविणारा जणू एक दिवाच होय। ज्याप्रमाणे सुवासानेच चंदनाचे रूप धरावे, त्याप्रमाणे हा पुरुष जसा काही संतोषाचाच बनलेला असतो अथवा सिद्धांच्या समुदायातून काढलेला असावा इतक्या योग्यतेचा साधक दशेतच तयार झालेला दिसतो। मंडळी, उच्च प्रतीचे जे साधक असतात, योग साधनेत जे निष्णात असतात, कधी त्यांच्यासोबत ध्यान करायचा अवसर मिळाला तर तुम्हाला जाणवेल की ते जेव्हा ध्यान करतात आणि त्यांच्यासोबत जेव्हा आपण ध्यान करतो तर आपोआप चंदनाचा सुगंध येतो, कधी गुलाबाचा सुगंध येतो। तिथे कोणी चंदनाची अगरबत्ती लावलेली नसते, तिथे कोणी चंदन उगाळलेलं नसते, तिथे काही गुलाबाचं अत्र इतर किंवा इत्र असं छिडकलेलं नसते, तरीसुद्धा हे आपोआप घडते। हे त्या साधकाच्या अत्यंत उच्च स्थितीवर असल्यामुळे, त्या अत्यंत उच्च स्थितीचा साधक असल्यामुळे तो जेव्हा समाधी अवस्थेला पोहोचतो, धारणा ध्यान समाधी, धारणेच्या नंतर जेव्हा ध्यान लागते, ध्यानानंतर जी समाधीची अवस्था येते, त्यांच्या समाधीच्या अवस्थेमुळे त्यांच्या अवतीभोवती बसलेले त्यांचे शिष्य किंवा त्यांचे साधक मंडळी त्यांना सुद्धा याचा अनुभव येऊ लागतो। हे फार लांबचं जाऊ द्या, हे आम्ही स्वतः अनुभव केलेला आहे त्यामुळे सांगतोय। अशा गुरुदेवांच्या शेजारी, अशा सद्गुरूंच्या शेजारी ध्यान करायचा अवसर जर मिळाला कधी, तर कधी सोडू नका। तुम्हाला याची प्रचिती येईल, इथे जो भाग चाललेला आहे त्याची प्रतीती येईल, कारण ते इतक्या वरच्या स्थितीला गेलेले असतात। प्रणवाचा माथा बुडे, एतुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे। जिथे प्रणव अक्षराचा माथा सुद्धा बुडतो, इतकं बोलण्याला डिफिकल्ट एवढं मोठं सुख, इतका मोठा आनंद जोडला जातो, एतुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे। म्हणूनही आधीची बोलू बहुडे तया लागी, अशी ती ब्रह्माची स्थिती जे सकळा गतीसी गती तया अमूर्ताची मूर्ती होऊन ठाके, असा तो अमूर्ताची मूर्ती होऊन जातो। आणि त्याचं होण्याचं कारण म्हणजे तत्पूर्वी कितीतरी जन्मपर्यंत त्यांनी ही तपस्या केली असते। तेने बहुती जन्मी मागिली, विक्षेपांची पाणीवळे झाडिली, म्हणोनी उपजत खेवो बुडाली लग्न घटिका। त्याचा जन्म होता बरोबरच त्याला हे सगळं प्राप्त होत असते। स्वतः माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या काळात ज्यावेळी ते भ्रमण करायचे पूर्ण देशभर, नामदेव महाराज वगैरे सोबत असायचे, सोपानदेव, मुक्ताबाई आणि इतर संत मंडळी, इतर त्यांच्यासोबत स्वयंपाक करणारे घरचे लोक, बरेच लोक सोबत असायचे। ते परत परत त्यांना विचारायचं आहे की माऊली, त्यांना माऊलीच म्हणायचे, हे ज्ञान्या, हे माऊली, तुला हे कसं काय जमलं, तुला कसं काय कळतं हे सगळं। तेव्हा ते बोलून दाखवायचे, जन्मोजन्मी मी कितीतरी कल्पेपर्यंत, जन्मजन्मी नाही तर कल्पेपर्यंत मी कितीतरी कल्पांपासून सत्य बोलण्याचं व्रत आचरण केलेलं आहे। त्यांनी सांगितलं की मी कितीतरी कल्पांपासून मी खोटं बोललोच नाही, मी खरंच बोललो। मंडळी, आपल्या जवळ देवाचं सर्वात जवळचं स्वरूप काही असेल तर ते सत्य आहे। ज्या ज्यावेळी आपण खरं बोलतो त्या त्यावेळी देव आपल्यासोबत असतो, ज्या ज्यावेळी आपण खोटं बोलतो तेव्हा तेव्हा आपण देवापासून दुरावतो। म्हणून परमात्म्याचं सगळ्यात सोपं आणि सगळ्यात जवळचं स्वरूप कुठलं असेल तर ते सत्य आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगायचे, कितीतरी कल्पेपर्यंत मी सत्य बोलण्याचं व्रत आचरण केलं आहे, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, म्हणून त्या परमात्म्याने माझ्यावरती या जन्मात कृपा केली, आणि म्हणून कमी कमी अत्यंत कमी वयामध्ये इतकी अत्यंत श्रेष्ठ अशी अवस्था अशा साधकांना प्राप्त होते। अनेक ध्यान करणारे ध्यानामध्ये इतके निष्णात असतात, इतके निष्णात असतात की त्यांना उत्तर वयामध्ये शेवटी शेवटी त्यांची स्थिती अशी असते की ते आउट ऑफ दी बॉडी मेडिटेशन करू शकतात। एक प्रकार असतो आउट ऑफ दी बॉडी मेडिटेशन, मेडिटेशन करताना शरीर इथेच ठेवणे आणि आत्मा बाहेर काढणे। हे तुम्हाला ऐकायला वावगं वाटत असेल, तुम्हाला आश्चर्यकारक वाटत असेल ऐकायला, पण हे सत्य आहे। शरीर एका ठिकाणी बसवून आत्म्याला शरीराच्या बाहेर काढणे आणि बॉडीच्या बाहेरचा एक्सपिरियन्स करणे, त्या कॉस्मिक एनर्जीसोबत आपली व्हायटल एनर्जी एक रूप करणे आणि वर वर जाणे, कितीतरी महान तपस्व्यांनी हा अनुभव घेतलेला आहे आणि घेतात। तुमच्यापैकी बरेच जण असतील ज्यांनी साई सच्चरित्र नावाचा ग्रंथ वाचला असेल। हेमाळपंतांनी लिहिलेला साई सच्चरित्र ग्रंथ साईबाबांच्या जीवनावरती आधारित आहे। हे सत्य घटना जे डॉक्युमेंटेड आहे, लिटरेचरमध्येही डॉक्युमेंटेड आहे, मॉडर्न लिटरेचरमध्ये 1769 किंवा 1770 घटना असावी, 1870 या काळातली घटना असेल कदाचित ती। साईबाबांना एकदा असंच त्यांना खूप खोकला येऊ लागला, तर खोकला येत असताना आता ज्याला द्वारकामाई म्हणतात, ती पडकी मोडकी मस्जिद त्या काळची, ज्याला आज आपण द्वारकामाई या नावाने जाणतो, त्या द्वारकामाईमध्ये त्यांनी म्हाळसापती नावाच्या आपल्या मित्राला, आपल्या शिष्याला, मित्रच त्यावेळचे ते, म्हाळसापती हे तसे साहेबांपेक्षा वयाने मोठे होते, त्या म्हाळसापतीला म्हणाले की मला या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये एका खड्ड्यात ठेवून दे आणि माझं मुंडकं तुझ्या मांडीवर ठेव, मी 3 दिवस या शरीराच्या बाहेर जातो, वाट पहा, लोक घाबरतील, पण घाई करू नकोस, मला जाळू नको किंवा मला मातीत गाडू नको, माझी वाट पहा, मी 3 दिवसानंतर परत येतो. आणि खरोखर त्यांनी शरीर तिथे त्या खड्ड्यामध्ये लोटून म्हाळसापतींच्या मांडीवर डोकं ठेवून 3 दिवसपर्यंत ते अंतराळात होते, प्राण अंतराळात लावलेले होते आणि आउट ऑफ दी बॉडी मेडिटेशन होतं ते. आजच्या युगात ज्याला डिफाईन करायचं असेल तर ते आउट ऑफ दी बॉडी मेडिटेशन म्हटलं जाईल. आणि म्हाळसापती पण किती धन्य, त्या माणसाने सतत 72 तास सतत ते डोकं मांडीवर आपल्या ठेवून तिथे त्याचं संरक्षण केलं त्या शरीराचं. अनेक लोकं आलीत, अनेक लोकं गेलीत, खूप लोकांनी म्हटलं की आता काही हे जिवंत होऊ शकत नाही, यांना जाळून टाका नाहीतर यांना पुरवून द्या, पण यांचा काहीतरी विल्हेवाट करा. त्या शरीराला काहीही झालेलं नव्हतं, त्या शरीराला कसल्याच प्रकारचं कुठेही काही डॅमेज नव्हता आणि शरीर हळूहळू खराब होत आहे असे कुठलेच चिन्ह नव्हते. जसं नॉर्मल बॉडी असते तशी ती नॉर्मल बॉडी होती. आणि खरोखर 72 तास झाल्यानंतर हळूहळू चेतना परत आली आणि ते साईबाबा नावाने परत त्या शरीरात आलेत. आणि त्यानंतर जवळजवळ 60 वर्षे आणखी त्यांनी सगळ्या लीला केल्यात आणि त्या शिर्डीमध्ये सर्व लोकांना या आत्म्याची अनुभूती करून दिली आणि ते उच्च प्रतीचं त्यांचं तिथलं वास्तव्य सर्वांना ठाऊकच आहे. ज्यांनी साई सच्चिद्रित ग्रंथ वाचला आहे त्यांना हे सर्व श्रुत आहे. हा हे एक उदाहरण झालं, असे कितीतरी उदाहरणं आपल्याला आढळून येतात, असे कितीतरी उदाहरणं आहेत महाराष्ट्रातच नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा. आणि अजूनही कितीतरी योगी आहेत जे 1000 वर्ष जिवंत आहेत. असं म्हणतात की हिमालयामध्ये 1000 वर्ष जिवंत असलेले योगी अजूनही आहे. ज्यावेळी चांगदेव महाराजांबद्दल सांगायचे, चांगदेव सर्वांना माहिती आहे, चांगदेव ध्यानस्थ असायचे आणि ते एकदा जागे झाले की मग आणखीन काही दिवसपर्यंत जागे असायचे आणि मग अजून ध्यानस्थ होऊन जायचे. असं म्हणतात की जेव्हा जेव्हा मृत्यू यायचा त्यांना घ्यायला तेव्हा ते ध्यानात चालले जायचे आणि मेडिटेशनमध्ये जाऊन स्वतःचा आत्मा बाहेर काढून टाकायचे आणि परत त्या शरीरात परत यायचे. असं करता करता चांगदेव महाराज हे कितीतरी वर्ष जगले होते हे सर्वांना माहीत आहे. आणि ज्ञानेश्वरांच्या काळातच ज्यावेळी ते ज्ञानेश्वरांना भेटायला आळंदीला गेले होते त्यावेळेस त्यांनी स्वतःसुद्धा हा खुलासा केला होता. मुक्ताबाईजवळ त्यांनी हा खुलासा केला होता की मी कितीतरी वर्षाआधी जन्माला आलो होतो आणि तेव्हापासून माझे हे शरीर आहे, या शरीरामध्ये मी कितीतरी वेळा येतो आणि कितीतरी वेळा हे शरीर सोडून जातो आणि जेव्हा जातो तर 1-2 दिवसासाठी नाही कितीतरी वर्षांसाठी मी जातो त्या समाधी अवस्थेत. असे हे सुंदर सुंदर अनुभव या योगी तपस्वी लोकांचे आहेत. आणि या हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे हे फक्त अष्टांग योगाच्या माध्यमातून शक्य आहे, कारण अष्टांग योगाच्या ज्या 8 पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांनी वर जाणे फार सोपं आहे, त्या पायऱ्यांनी आध्यात्मिक प्रगती करणेसुद्धा सोपं आहे आणि इतरांची आध्यात्मिक प्रगती करवून देणे हेही सोपं आहे. मंडळी, परत परत मी सांगत असतो की जेव्हा कधी जेव्हा कुठे जेव्हा 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 आणि जिथे जिथे तुम्हाला ध्यान करायचा अवसर मिळेल तर ध्यान करायला विसरू नका. मेडिटेशन ध्यान ही एक अशी पद्धत आहे ज्याच्याने आपली प्रगती फार लवकर होत असते. यम, नियम, आसन, प्राणायाम या चार पायऱ्या तर या शरीराच्या माध्यमातून आपण परफॉर्म करून किंवा दररोज नित्य आचरण करून या गाठू शकतो. पण त्याच्या पुढच्या ज्या पायऱ्या आहेत त्या अवघड आहेत. त्याची मनाला गोडी लावावी. जसं परमात्म्याने सांगितलं की मनाला आत्मसुखाची गोडी लावावी, म्हणजे आत्मसुखाकडे ते लालसावते, बाकी गोष्टी करून मग ते दुरावते. तर जेव्हा जिथे मोठ्या तपस्व्यांच्या शेजारी किंवा समाधी, बरेच सद्गुरू समाधीस्थ असतात. जे समाधीस्थ सद्गुरू असतात त्यांचे सूक्ष्म शरीर अजूनही तिथे रममाण असते. संजीवन समाधी आळंदीची हे युनिक एक्झाम्पल आहे. आता कधी पुढे तुम्हाला सांगेल मी समाधी म्हणजे काय, संजीवन समाधी म्हणजे काय, जिवंत समाधी म्हणजे काय, याचा विषय नंतर पुढच्या वेळी सांगू, कारण त्याला भरपूर वेळ पाहिजे. एखादा भाग आपण असाच घेऊ, त्या भागामध्ये त्यावेळी सांगता येईल ते. तर जिथे कुठे तुम्हाला संजीवन समाधी, समाधीस्थ सद्गुरू किंवा एखाद्या सद्गुरूची समाधी अशी तुम्हाला मिळत असेल, तर त्या ठिकाणी ध्यान करायला विसरू नका. प्रत्येक ठिकाणचं चैतन्य ग्रहण करा. खूप चांगले चांगले स्थळं या देशात आहे. रमण महर्षींची एक समाधी तिरुवन्नमलाईची, तिथे जाऊन ध्यान करा. शिर्डीचे साईबाबा, ती समाधीसुद्धा इतकी चैतन्यपूर्ण समाधी आहे, तिथेही सूक्ष्म शरीर अजून विद्यमान आहे. शेगावचे गजानन महाराज, त्या समाधीचा लाभ घेता येतो. ध्यान करण्यासाठी आळंदीत राहेच असे कितीतरी स्थळ आहेत या देशात. पाँडिचेरीमध्ये ऑरोविल आहे, अरविंदांचा आश्रम, तिथे लोक मेडिटेशन करायसाठी जातात. दोन दोन महिन्याची रजा घेऊन जातात सर्व्हिस करणारे लोक. रिटायर्ड झालेले लोक सहा सहा महिने तिथे घर घेऊन राहतात, फक्त आणि फक्त ध्यान करण्यासाठी. म्हणून जेव्हा जेव्हा हा चान्स मिळेल, कारण ज्ञानेश्वरीला जर ध्यानाची जोड लागली आणि ज्ञानेश्वरी ऐकण्याला, श्रवणाला, वचनाला जर आपण ध्यानाची आणखीन जोड लावली, तर लवकरच आध्यात्मिक प्रगती होईल आणि वस्तुस्थिती काय आहे, खरं काय आहे, याची आपल्याला लवकर निवड करता येईल. मंडळी, बोलता बोलता हा भाग फार लांबला, आज आपण इथे थांबू. 45व्या श्लोकापर्यंत आपण मजल मारली आहे 6व्या अध्यायाच्या, आणि उद्या 46 आणि 47 हे दोन उरलेले श्लोक घेऊन उद्या आपण 6वा अध्याय समाप्त करू. आज इथेच थांबूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.